न्यूरोनिकेट क्यों इंसान टाइप नहीं बल्कि व्यक्तिगत न्यूरो प्रोफाइल होते हैं। TLDR लोगों को न तो कठोर टाइपों से और न ही अकेली डायग्नोसिस से वर्कली हिंड्राइखंड समझाया जा सकता है। अधिक जिनफॉल यह है कि उन्हें व्यक्तिगत न्यूरो प्रोफाइल के रूप में समझा जाए। इसीलिए न्यूरोनिकेट मॉडल आर्केटाइपन, प्रोफाइल मिस्टर्न, कॉम्बिनेशन मिस्टर्न, न्यूरो प्रोफाइलन और न्यूरोजोस्टैंडन के बीच साफ अंतर करता है। इस तरह वह जिख्तबार होता है जो ओल्टाब में अक्सर केवल विडश प्रोक्लिश आंस्ट्रेंगेंट और गाउटिश व्यक्त खासकर ODHD दिखाता है कि ये अंतर क्यों जरूरी है। ये कोई कैरेक्टर नहीं है और न ही केवल एक एटिकेट बल्कि आइन वीडर गैरेंडिस कॉम्बिनेशन मस्टर डास येन आक सुस्टान जेर उनतशीदलिक जिख्तबार वैदिनकन। द सोशल नेटवर्क की फिल्म फिगर के उदाहरण से दिखाया जा सकता है कि कैसे एक्सट्रीम कॉग्निटिव लाइस्टिंग ऑन मासिव स्विशन मेंशलिशिप डिसरेगुलेशन ग्लाइकसाइटिक आउस डेम्स एल्बम प्रोफाइल है फोर गेम कनन। एक इंसान कोई टाइप नहीं बल्कि एक प्रोफाइल है। हम लोगों के बारे में ऐसे बात करना पसंद करते हैं जैसे वे अपेक्षाकृत सरल कैटेगोरी हो। एक व्यक्ति तो बस क्याउटिश है, दूसरा बिजोंडर्स रैशनल, तीसरा क्रिएटिव अबश्वीरिक, चौथा एम्पैथिश अबर ओबर एम्फिंग्लिश। ऐसी डिस्क्राइबों में पूरी तरह गलत नहीं है, वे बस लगभग हमेशा बहुत मोटी होती है क्योंकि बहुत से लोग खुद को क्राडे निष्ठ नूर आइनर रिश्तों में कंसिस्टेंट एलेबन। वे एक पल में होक फोकसियड ऑन विरक्सम होते हैं, अगले ही पल इनरलिश ऊबर फ्लूटेड। वे ब्रिलियंट लोजों में एंटविकल करने और ग्लाइक साइटिक अनशाइन बार आइनफाहन सोचियालन सिचुएशन शायतर करने। वे इंशलॉसन इम्पल्सिव एम्फिंग्लिश कंट्रोलियड ऑन डिसरेगुलेट सुग्लाइश विरकन। इसी वजह से न तो आइने स्टारे टाइपल लेरा और न ही आइने आइनेसाइनल डियाग्नोसे फोल स्टैंडिगे एक्लेरों के रूप में पर्याप्त है। लोग कोई साउबरे शुभलारन नहीं है, वे इंडिविजुअल प्रोफाइल है। क्यों वही व्यक्ति एक साथ मजबूत और डिसरेगुलेट लग सकता रहे जो बाहर से विडशप्रुख जैसा दिखता है, वह अक्सर आइगनक्लिश सिम में कोई विडशप्रुख नहीं होता। ये एक कॉम्प्लेक्सन इनरेंट सिस्टम्स की जिख्तबारे ओबरफ्लैश है। एक इंसान आउसर वेगोनले श्नेल डेंकन मस्टर प्रेसीजे एकेनन और उन्तर द्रुक एनामे लाइस्टोम अप्रोफन कर सकता है। वही इंसान बिट्सियोंगन में क्रैंक पार जाइम इन राइट्स यूवर फ्लूटों किपम सोशियल अनगेशिक्त रिएगियन ओडर उन्टर स्ट्रेस इमोशनल एंटग्लाइजन कर सकता है। ये अपने आप में हौशलाई नहीं है, ये केवल मंगलंद डिसिप्लिन भी नहीं है। अक्सर यहां दिखता है कि कई क्रेफ्ट एक ही व्यक्ति में ग्लाइसाइटिस वर्पू जो दफ्यू नुअ एन मोरालिशस ओथाई सुख्त वह बहुत कम समझता है। जो केवल आइने डियाग्नोज सुख्त अक्सर वह भी जरूरत एक ऐसे मॉडल की है जो उनतशीद खोपियोंगन उन सुस्टेंड सुग्लाइस सिख्तबा महन खन। न्यूरोनिकेट मॉडल अल्टाक में खाओटिश वर्किंडस को क्रम में लाता है। न्यूरोनिकेट मॉडल एक आइनफाखन अन्नामे से शुरू होता है। कोई भी मेंशलिशस गहर्न केवल आइने नॉर्म वारियंट मिट क्लाइनन अपवाइचुंगन नहीं है। हर व्यक्ति के पास वाहनेमुंग अवमैक्समखाइट रेगुलेशन मोटिवेशन राइट्स वरबाइटुंग बिट्सियों स्टील और लैन लोबिक की अपनी कॉन्फ़िगरेशन होती है। ये कॉन्फ़िगरेशन किसी आइंसेनन गेन पर चुरुकचुफ़िरन नहीं है, किसी आइंसिंग डियाग्नोज़ पर रिडुसिबल नहीं है और किसी टूपोस से फ़ॉल्स्टेंडिक बिश्रीबन नहीं जा सकती। ये मैकमार्ट्स डिमेंशनन कॉन्टेक्स्ट मॉडुलेटोरन वीडरकेरेंडन मुस्टर्न टूपिशन कॉप्लोंगन और सिचुएटिवन सुस्टेंडन से बनती है। इस मॉडल का सील एटिकेटिरोंग नहीं है, सील एक प्रेसीजर स्प्राख है उस चीज के लिए जिसे बहुत से लोग लेंगस्ट अलेबन लेकिन जेल्टन जाऊबा बनेनन करन कि वे आइनफाख सो ओदा सो निश्त हैं बल्कि गंस बिस्टिम्टन वाइजे चुसामन गिसेट्स हैं। पांच एबनन जिन्हें हमें साफ साफ अलग रखना होगा ताकि मॉडल फिर से उन शैफ में न लौट जाए। उसे आइने क्लार नोमेनक्लेटुर चाहिए। आर्केटाइपन नैरेटिवे वेरानशाउलिचुंगन हैं, वे वीडर एकेनबारे टेंडेंसन को अनशाउलिच एरजेलन में मदद करते हैं। बिना ये बहाउप्टे कि कोई मेंश फॉल्स्टेंडिग किसी फिगुर के समान है। प्रोफाइल मुस्टर वीडरकेरेंडे ग्रुंडमुस्टर हैं, वे कॉन्स्टेलेशनन का वर्णन करते हैं जो बेफेल्करुंग में रेगेलमेसिग आउफ्टाउखन और क्लिनिश पेडागोगिश ओडर बियोग्राफिश गुट वीडर एकेनबार सिंद। कॉम्बिनेशनमुस्टर ऐसे प्रोफाइल मुस्टर की टूपिशे कॉप्लुंगन हैं। यहां आइने आइगने डायनामिक एंस्टेट जो इरन टाइलन की ब्लोसन सुमे से अधिक है। न्यूरोप्रोफाइलर किसी व्यक्ति की इंडिविजुअलन गजाम्ट कॉन्फिगुरेशन है। W-Ausprägungen, Verletzlichkeiten, Ressourcen, typische Kopplungen und die Art, wie jemand unter verschiedenen Bedingungen funktioniert, umfassen. Neurozustände ist Profil ki momentanen Erscheinungsformen hen. W-Teikarte hen, ki kisi vektiki konsi Seiten gerade hervortreten, konsi gehemten und ka stärken Kipprisiken ne umschlagen. Kevel japje Parts-Ebenen getrennt bleiben, tab Modell was daf mehr brauchbar hota he. Wiederkehrende Profilmuster, real hen, leken kol Mensch unmesse kisi ek me puritara nicht samajata. Kutsch neurokognitive und psychische Muster immer wieder auftreten. In mehr etwa ADHS, Autismus, Dyslexie, angstnahe Muster, zwangsnahe Muster, depressive Muster, bipolare Muster oder borderline-nahe Muster schamel hen. Esse Muster real hen, wie wichtig hen, und wie diagnostisch, therapeutisch und biografisch behot entlastend ho sagte hen. Leken wie kabi puri Person nicht hote. Ek Profilmuster eine wiederkehrende Struktur kavornen kata he. Jabki ek Mensch hamesa konkrete Mischung kerub mejita he. Islie ek einzelnes Muster aksa agemadet kata he. Leken lak pakt kabi sab kutsch nicht samjata. Kutsch Muster alak talak nicht, bald die typischen Kopplungen mehr auftreten Modell. Kaska wacha aufschlussreich hota he, jaha Muster einzeln nicht, bald die gekoppelt auftreten. Ek Kombinationsmuster, kevel eine Doppeldiagnose, in theoretischer Verpackung nicht hen. Je eine regelmäßig wiederkehrende Kopplung kavornenkarte he. Aus der eine eigene Dynamik entsteht. Esse verstärkende Kopplungen hen. Tin me do Muster sich dieselbe Richtung mehr treiben. Maskierende Kopplungen hen. Jin me ein Muster das andere zeitweise verdeckt. Und spannungsreiche Kopplungen hen, jin mehr dieselbe Person entgegengesetzte Richtungen mehr gezogen wird. In hin spannungsreichen Kopplungen ko Alltag mehr aksa missverstanden kia jata he. Kyonki wie Bahas sie inkonsistent wirken, obwohl sie innerlich hochsystematisch sind. ADHD koi Charakter nicht, balki ein wiederkehrendes Kombinationsmuster he. ADHD ist geli ein besonders gutes Beispiel he. Jaha gemeint nato eine ästhetische Selbstbeschreibung he, und nahi koi, modischer Oberbegriff, balki, ein wiederkehrendes Kombinationsmuster aus autistischen und ADHS-nahen Anteilen. Entscheidend dabei nur, jä nicht heit, die beide Muster vorhanden hen, sondern wie sie miteinander interagieren. Profil ka ein Teil Stimulation, Tempo, Neuheit und Bewegung sucht. Dusra Teil Vorhersagbarkeit, Reizreduktion, klare Muster und Rückzug braucht. Ek Teil hinaus will. Dusra Turent wieder aus der Situation heraus will. Ek Teil schnell anspringt. Dusra sozialer und sensorischer Überforderung, pajeldi erschöpft hojata her. Isiva hen, bohutze Betroffene apna erleben eindeutig nicht hat, balki beständig widersprüchlich beschreiben katte hen. Naki istlie, die we beliebig hon. Balki istlie, die unme eine spannungsreiche Kopplung kam katte her. Is Modell me ADHD, istlie koi Archetyp nicht hat, und nahi poi Charakterbild. Je ein Kombinationsmuster hat, das je nach Neurozustand bohut alak term sich dichsigt hat. Ne nayak kevel Profil nicht, balki Zustand bi he. Koi bi Neuroprofil, ha Situation mehr gleich nicht dichter. Schlaf, Stress, Hormone, Reizlast, Hunger, Krankheit, sozialer Druck, Kränkung, Unterforderung, Überforderung und Beziehungskontext. Badalte hen ki käse Profil gerade käse funktioniert. Is wehe wei wirkti, ek den brillant, agle den erschöpft, otisre den reizbar, fahrig oder verschlossen wirken Sektor. Je Profil kechilav koi Gegenbeweis nicht hat. Je usika Ausdruck he. Neurozustand Modell, dynamische Ebene he. Wadich hatta he, wie koi Profil is semma kis Forme aktiviert het. Ek regulierter Zustand Ressourcen sichtbar hone deta he. Ein überreizter Zustand Abwehr und Rückzug bedata he. Ein unterstimulierter Zustand, Unruhe, Suchbewegung und Impulsdruck erzeugt. Ein hyperfokussierter Zustand, extreme Produktivität dakle jasakta he. Leken saki, soziale Mitregulation deutlich reduzieren kann sakta he. Yahi pa Modell, praktisch relevant hota he. Konki borutze Konflikte, kevel Profil selbst se nicht, balki oske aktuellen Zustands ke Missverständnisse utpan hote hen. Filmfigur aus The Social Network ekmas gut Analysebeispiel he. Age Jo Atahe war ausdrücklich reale Person, Mark Zuckerberg gebare me nicht he. Je kevel.
David Fincher ki The Social Network ki filmischen Figur ke bare me he. Je Unterschied entscheidend he.
Text kisi lebenden Menschen ke bare me koi Diagnose ka dava nahi karta. Wo ek dramatisierte Filmfigur ko Analyse Fläche ke rup me nutzt, ek möglichen ADHD nahen Kombinationsmuster ke liye. Neuro Unikat Modell ke bhitar. Kyunki ye figur itni stark hai, ye iski ersten grossen prediction ki precision par nirbhar karta hai. Film ki eröffnungsphase mein koi neutralen technik nerd bei der Arbeit nahi dikhta. Ek jungen Mann ko dikhaya jata hai, jo Kränkung, Beschleunigung, intellektueller Verdichtung und sozialer Enthemmung ke hochaktivierten Zustand mein hai. Anfangsszene Hochleistung or Entgleisung ki Gleichzeitigkeit dikhati hai, is Szene ki Stärke. Isme hai ki wo kevel eine Fähigkeit nahi, balki eine Gleichzeitigkeit dikhati hai. Figur Erica Albright se Trennung ke baad apni Studentenwege mein lautti hai. Waha emotionale Verletzung, stillen Rückzug mein nahi, balki radikale Beschleunigung mein kippt. Jabki Denkprozess immer schneller, fokussierter und instrumenteller hota jata hai. Figur parallel schreiben und programmieren shuru karti hai. Isi mein Szene ki analytische Kraft liegt. Usi Bewegungsstrom mein kognitive Hochleistung und moralisch-soziale Entgleisung entstehen. Figur einen öffentlich zugänglichen Text veröffentlicht. Jisme wo us Frau ko, jisme gerade usi verlassen kia hai, persönlich beleidigt, entmenschlicht und objektifiziert. Sati wo apni Aufmerksamkeit itni stark bündelt, ki derselben Nachtse eine hochwirksame technische Umsetzung hervorgeht. Jaha ein präziser Unterschied wichtig he. Film ki is frühen Phase me Figur abhi Facebook selbst nahi, balki pehle FaceMesh als Vorstufe programmiert. Yehi Szene ko kleiner nahi, balki klarer banata hai. Wo Moment dikhati hai, jisme Verletzung, Obsession, Statuskränkung und technische Umsetzung eine gemeinsame Richtung finden. Jo is Szene ko kevel Genialität ke roop mein padta hai, wo Dysregulation ko romantisiert karta hai. Jo ise kevel Bossheit ke roop mein padta hai, wo Zustands ki innere Architektur ko übersieht. Is ki eigentliche Aussage dono.
Zeiten ki Gleichzeitigkeit mein liegt. Is Figur mein Modell ke anusar kya sichtbar hota hai, ek Kombinationsmuster ke roop mein Figur ko ADHD na padha ja sakta hai. Hohe kognitive Beweglichkeit, starke Anziehung durch komplexe Probleme, extreme Fokussierbarkeit, geringe soziale Spontanresonanz, erhöhte Kränkbarkeit und deutliche Reibung zwischen innerer Beschleunigung und zwischenmenschlicher Regulation. Ek Neuroprofil ke roop mein Figursystematisierung, Zielbindung, Konkurrenzsensitivität, reduzierter sozialer Mitregulation und hoher Leistungsfähigkeit unter Druck, ki ungewöhnliche Verdichtung dich hati he. Waki weil Könehi, weil ki kutsch Situationen me lagbark entkoppelt wirkt. Us chisse, diski dusre log usi Moment emotional, sahurat messus kate he, ja sesekte he. Ek Neurozustand gerut me, war Eröffnungsszene me, hoch aktiviert, hyperfokussiert und zugleich sozial dysreguliert erscheint. Jehi Szene ko itna aufschlussreich benata hai. Dieselbe Energie, jo Konzentration, Output und technische Effektivität ko antreibt, wahi Impulsivität, Entwertung und öffentliche Grenzüberschreitung ko bispeist. Modell is Verhalten ko wegnehi erklärt. Leken je lesba benata hai, die Leistung und Entgleisung jaha zufällig nebeneinander nicht stehen. Balki demselben inneren Beschleunigungsmuster sie hervorgehen. Äse Menschen per einfache Deutungen lagbar kamesa kya übersehen, äse Figuren ko axa jato bewundert kia jatahe, ja moralisch aussortiert. Pele falme, Dysregulationen genies ki preis gerub me gilt. Dusre falme, Leistung ek untragbaren Charakter kele, unwichtige Nebeninformation gerub me gilt. Dono behot einfach hen. Adik präzise Tisri Nazahe. Kutsch Menschen ke pass, äse Neuroprofile hote hen, jinme enorme kognitive Stärke, hohe Reaktivität, soziale Reibung, Hyperfokus, Statussensitivität und schwankende Mitregulation eng miteinander verschaltet hen. je unke verhalten ko apne aap akceptabel nahi banata. Lekin, je usse verständlicher banata hai. Or aksa jehi bloßer Bewertung und wirklicher Einsicht gebiet, entscheidender Unterschied hota hai. Neuro Nikat Modell keval ein Denkspiel nahi hai. Iska praktischer Wert hai. Je Menschen ko khud ko genauer padneme madad kata hai. Jo apna eigenes Profil behta samajhta hai, va aksa khud ko moralisiert weniger pauschal kata hai. Or klarer erkennt, gehan Ressourcen, Kipppunkte, Erschöpfungsschwellen und Kompensationen liegen. Je Eltern, Lehrkräften, Führungskräften, Therapeutinnen, Therapeuten, Partnerinnen und Partnern kibi madat kata hai. Verhalten ko vorschnell Unwillen, Arroganz, Faulheit, Härte oder Unreife ke rup me deutne ke bajai, pusha jasakta hai. Jaha konsa Muster vorliegt, konsi Kopplung nit wirkt und kis Zustand me Person gerade hai. Jehi Menschen ke saat Umgang badalta hai. Naki is liye ki ha Schwierigkeit entschuldigt ki saati hai. Balki is liye ki Interventionen genauer ho jati hen. Kutsch Menschen ko kam Reiz chahie, kutsch ko adik Struktur, kutsch ko adik Autonomie, kutsch ko bessere Übergänge, kutsch ko Überlastungsschutz, kutsch ko sprachliche Präzision, or klarere Rückmeldung. Jo keval Etiketten ke saat kam kata hai, war in Unterschieden ko übersieht. Jo Profilen kisat kam kata hai, va unhidegta hai. Ziel Schubladisierung mehi, balki präziseres Verstehen hai. Neuronikat Modell Menschen ko vereinfachen mehi, balki genauer sehen chata hai. Je us Vorstellung ka widerspricht, ki koi Person entweder normal oder abweichend, rational oder emotional, genial oder schwierig, strukturiert oder chaotisch hona chahie. Warst auf mehr behotzelog komplexe Profile hin, jin mehr wiederkehrende Muster, typische Kopplungen und wechselnde Zustände hote hin. Isi wajahesi koi Mensch kam verständlich nehi hota, jab war widersprüchlich wirkt. Aksa war tabi verständlich hota he, jab ham usse keval einer Schublade mehr padna chodete hin. Ziel je nehi he, ki Menschen ko Diagnosen, Typen oder Defizite para reduziert kia jai. Ziel et esi Sprache hä, jo unki tatsächlichen Komplexität ke näher ati hä. O scheiert jehi Neuronikat ka eigentliche Kern hä. Ha Mensch kisi Kategorie me nehi fit betta. Leken ha Mensch ke pas ek Profil hota hä, jisi samjaja sagta hä.